Lass uns gehen.
Hast du irgendwelche Hobbys?
आपको किसी चीज का शौक है?
Ich arbeite gern im Garten.
मुझे बागवानी करना अच्छा लगता है.
Was machst du, wenn du nicht arbeitest?
जब आप काम नहीं कर रहे होते हैं, तो आप क्या करते हैं?
Ich liebe es, draußen in der Natur zu sein.
मुझे प्रकृति के बीच रहना बहुत पसंद है.
Machen Sie gerne Wanderungen oder ausgedehnte Spaziergänge?
क्या आप पदयात्रा या लंबी सैर पर जाना पसंद करते हैं?
Was magen Sie tun gerne während Ihrer Freizeit?
आप अपने खाली समय में क्या करना पसंद करते हैं?
Magst du Rätsel?
क्या आपको पहेलियां पसंद हैं?
Was sind deine liebsten Outdoor-Aktivitäten?
आपकी पसंदीदा आउटडोर गतिविधियां क्या हैं?
Ich würde gerne eine Sportart ausüben, zum Beispiel Fußball.
मैं फुटबॉल जैसे खेल में शामिल होना चाहूंगा.
Manche Leute genießen es, Teil eines Buchclubs zu sein.
कुछ लोगों को पुस्तक क्लब का हिस्सा बनने में आनंद आता है.
Lesen Sie gerne Belletristik?
क्या आपको फिक्शन पढ़ना पसंद है?
Nichts entspannt mich so sehr wie ein ruhiger Abend mit einem guten Buch.
एक अच्छी किताब के साथ एक शांत शाम की तुलना में कुछ भी मुझे आराम करने में मदद नहीं करता है.
Viele kreative Menschen verbringen ihre Freizeit damit, Dinge zu erschaffen.
कई रचनात्मक लोग अपना खाली समय चीजें बनाने में बिताते हैं.
Ich habe einen Freund, der Schmuck herstellt, und einen anderen, der Bier braut.
मेरा एक दोस्त है जो आभूषण बनाता है और दूसरा बियर बनाता है.
Es dauert lange, sich diese Fähigkeiten anzueignen.
In Kaushalon mein nipun hone mein bahut samay lagta hai.
Wenn Sie die Zeit und das Geld hätten, was würden Sie machen?
Yadi aapke paas samay aur paisa ho to aap kya banana chahenge?
Wenn ich viel Zeit und Geld hätte, würde ich für meine Freunde Brot und Süßigkeiten backen.
अगर मेरे पास बहुत समय और पैसा होता, तो मैं अपने दोस्तों के लिए रोटी और मिठाइयां बनाती.
Eines Tages wird die Technologie vielleicht so weit fortgeschritten sein, dass wir ständig unseren Hobbys nachgehen können.
एक दिन शायद तकनीक इतनी उन्नत हो जाएगी कि हम हर समय अपने शौक पूरे कर सकेंगे.